एका माणसाजवळ 100 मेंढरे होती. बा बा बा, मेंढपाळ आवाज देत असे व मेंढरे डोंगरावर त्याच्या मागे जात असत. तो त्यांना अशा ठिकाणी नेत असे जेथे गवत चविष्ट व पाणी स्वच्छ व थंड होते. हा मेंढपाळ चांगला होता, तो शूर पण होता. एकदा एका रानटी प्राण्याने एका कोकराला पकडण्यासाठी झडप घातली, परंतु मेंढपाळाने मेंढराला इजा होण्याआधीच मारून टाकले. मग तो त्यांना चांगल्या कुरणात घेऊन गेला. जेव्हा सूर्य मावळू लागला, मेंढपाळाने आपल्या मेंढरांना बोलाविले. बा बा बा, चांगल्या रस्त्यावरून त्यांना रात्रीसाठी घरी सुरक्षित आणले. परंतु एका लहान कोकऱ्याने मेंढपाळाची हाक ऐकली नाही. तो एकटाच चांगले गवत खात फिरत होता. अचानक रात्र झाली. तो लहान कोकरू रस्ता हरून बसला व अत्यंत भयभीत झाला. बाकीची सर्व मेंढरे सुरक्षित होऊन आराम करीत होती. मेंढपाळ मोजू लागला की सर्व बरोबर आहेत की नाही. 1, 2, 3, 4, 97, 98, 99, अरे एक कमी आहे. मेंढपाळ ताबडतोब त्या शोधण्यास निघाला. रात्रीच्या काळोखात व थंडीत जात असता तो कोकऱ्यास हाक मारित होता. कित्येक वेळा तो ऐकण्यासाठी थांबत होता, पण केवळ रात्रीचे आवाज ऐकू येत होते. पुन्हा त्याने हाक मारली. बा बा बा, तो डोंगराच्या माथ्यावर आला आणि ऐकण्यासाठी उभा राहिला. हां, कसला आवाज येतो आहे? भटकलेल्या कोकराचा तो आवाज होता. आवाजाचा शोध घेत मेंढपाळ त्या कठीण डोंगरावरून खाली उतरला. तेथे ते कोकरू झाडीत व खडकात अडकलेले होते. मेंढपाळाला फार आनंद झाला. त्याने त्या कोकराला उचलले व घराकडे निघाला. आपल्या खांद्यावर घेऊन त्या कोकराला पुन्हा मेंढशाळेत आणले. सर्व लोक भटकलेल्या मेंढरासारखेच आहेत. ते आपापल्या मार्गाला गेले आहेत. ते सर्व पापाच्या अंधारात हरवलेले आहेत. येशू हा उत्तम मेंढपाळ आहे. येशू जे हरवलेले होते त्यास शोधण्यास व वाचविण्यास आला. हे करण्यासाठी त्यास आम्ही जे त्याची मेंढरे होतो त्यास आपला प्राण द्यावा लागला. केवळ त्याच्या मृत्यूद्वाराच आमची पापे दूर होऊ शकत होती. येशूने आम्हासाठी मरण पत्करले. आमच्या ठिकाणी मरण्यास तो तयार झाला, परंतु तो मृतच राहिला नाही. तो पुन्हा उठला. आता तो सर्वदा जीवित आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे जो आम्हास बोलावीत आहे. त्याच्या प्रीतीच्या हाकेला आपण उत्तर द्याल का? ह्या प्रकारे उत्तर द्या. प्रभू येशू, मी येथे आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवीन व तुझ्या मागे येईन.